चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जीएसटीच्या बनावट बिलिंग प्रकरणात शहरातील 1000 व्यापारी सापडले। राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागानं बोगस जीएसटी बिल दाखवणाऱ्या 1000 व्यापाऱ्यांना उजेडात आणलं आहे। वस्तू आणि सेवा कर विभागानं शनिवारी शहरातील 62 कार्यालयं आणि टेक्सटाईल, स्क्रॅप, मशिनरीज, ग्रे फॅब्रिक्स अशा दुकानांवर छापा टाकला। या व्यापाऱ्यांकडून जवळपास 100 करोडची बोगस बिलं दाखवण्यात आली होती। सेवा आणि वस्तूकर विभागाकडून या संदर्भातील कागदपत्रांची छाननी केली जात आहे। एक मोठा घोटाळा विभागानं उघडकीस आणला असून गुजरातमधील विविध शहरातील अनेक व्यापारी यामध्ये आहेत। तसंच या घोटाळ्यात हात असणाऱ्या राज्याबाहेरील 282 फर्म्सही त्यांनी उघडकीस आणल्या आहेत। सूत्रांनी सांगितल्यानुसार यामध्ये जे व्यापारी नाहीत त्यांनी देखील बोगस जीएसटी नोंद दाखवून बनावट बिलं तयार केली आणि ती कमिशन बेसिसवर व्यापाऱ्यांना विकली। त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे। जर एखाद्या व्यापाऱ्याला 5 लाखाचं बनावट बिल बनवून दिलं तर त्याला 10-15% कमिशन पोटी द्यावे लागतात। वस्तू आणि सेवा कर विभागाचे अधिकारी म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत असा किती व्यवहार झाला याच्या शोधात आहोत। अशी अकाउंट्स लवकरच सापडतील अशी त्यांनी माहिती दिली।